ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಮುಜೆ ವಾಸ್ತವ ಮೇ ಪತಾ ನೀ ಕಿ ಹಮ್ ಲೋಗ್ ವಹಾಂ ಪರ್ ಜಾ ಪಾಯೆಂಗೇ ಕಿ ನಹೀಂ ಪಾಯೆಂಗೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಕೈಸೆ ಹರ್ ಜಗಹ ಪೆ ಚಲ್ನಾ, ಫಿರ್ ಬಸ್ ಮೇ ಬೈಠ್ನಾ, ಫಿರ್ ಉತರ್ನಾ, ಫಿರ್ ಚಲ್ನಾ, ಫಿರ್ ವಹಾಂ ಪಹುಂಚ್ನಾ. ತೋ ಇಸ್ಕೆ ಬಾದ್ ಹಮ್ ಕುಮುದ್ ಬನ್ ಜಾಯೆಂಗೇ ನಿಶ್ಚಿತ ರೂಪ ಸೇ, ವೋ ತೋ ನಿಶ್ಚಿತ ಹೈ. ಲೇಕಿನ್ ಸಬ್ ಚೀಜೆ ಯಾತ್ರಿಯೋ ಕೆ ಊಪರ್ ನಿರ್ಭರ್ ಹೋತಿ ಹೈ. ಅಗರ್ ಆಪ್ ಐಸಾ ಮರಾಠಿ ಮೇ ಕಹತೆ ನಾ ಡುಲತ್ 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 ಯಾ ವಹಾಂ ದೇಖ್ತೆ ಹುಯೇ ನಹೀಂ ಚಲೆಂಗೇ, ಫಾಸ್ಟ್ ಚಲೆಂಗೇ, ಕ್ಯೂಂಕಿ ಹಮ್ಕೋ ವೋ ದೇಖ್ನಾ ಹೈ. ತೋ ಹಮ್ ಮಧುಬನ್ ಭೀ ಕರ್ ಸಕತೆ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಹಮಾರಾ ಲಂಚ್ ಕಾ ಟೈಮ್ ಹೈ ನಾ ವೋ ಫಿಕ್ಸ್ ಹೈ. ಉಧರ 1:30 to 2:30 ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಚಾವಲ್ ಕಾ ಏಕ್ ಕಣ ಭೀ ನಹೀಂ ಮಿಲೇಗಾ, ಐಸಾ ಉಧರ್ ಕಾ ನಿಯಮ ಹೈ. ತೋ ಉಧರ್ ಭೀ ಆಪ್ಕೋ ನಹೀಂ ದೇಂಗೇ ತೋ ಉಧರ್ ಭೀ ಆಪ್ ಹಮ್ಕೋ ಬೋಲೇಂಗೇ ಪ್ರಭು ಜೀ ಆಪ್ನೇ ಕಥಾ ತೋ ಸುನಾ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಮಾಮ್ ನಹೀಂ ದಿಯಾ. ತೋ ಭೀ ನಹೀಂ ಕರ್ನಾ ಹೈ, ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಕರ್ನಾ ಹೈ. ತೋ ಕಥಾ ಭೀ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಮೇ ದೇನಾ ಹೈ, ಪ್ರಸಾದ ಭೀ ದೇನಾ ಹೈ, ಸಬ್ ಕುಛ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೇ. ತೋ ಉಸ್ಮೇ ಆಪ್ಕಾ ಕ್ಯಾ ಸಹಯೋಗ ಹೈ, ತೇಜ್ ಚಲ್ನಾ ಹೈ ಆಪ್ಕೋ, ಫಾಸ್ಟ್ ಚಲ್ನಾ ಹೈ. ತೋ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಕುಮುದ್ವನ್ ಕೆ ಸಮಯ ದೇಖೆಂಗೇ ಆಪ್ನೇ ಕಿತ್ನಾ ಸಮಯ ಬಿತಾಯಾ ಜಾನೆ ಪಹುಂಚನೆ ಮೇ, ವಹಾಂ ಕಥಾ ನಹೀಂ ಹೋಗಿ, ದರ್ಶನ ಕರ್ನಾ ಹೈ ಕೇವಲ. ಪದ್ಮಕುಂಡ ಹೈ, ಕಪಿಲ್ ದೇವ್ ಜೀ ಹೈ, ಔರ್ ವಹಾಂ ಕಾ ಮಂದಿರ್ ಹೈ, ದೇಖರ್ ಕೆ ನಿಕಲ್ನಾ ಹೈ. ಲೇಕಿನ್ ಬಹುತ್ ಸುಂದರ ಸ್ಥಾನ ಹೈ, ರಮಣೀಕ ಸ್ಥಾನ ಹೈ, ಪೂರಾ ವಹಾಂ ಕೀರ್ತನ ಕರೆಂಗೇ, ಠೀಕ್ ಹೈ. ತೋ ಅಗರ್ ಹೋಗಾ ಮುಮ್ಕಿನ್ ತೋ ಮಧುವನ್ ಕಿ ಯಾತ್ರಾ ಕರೆಂಗೇ, ಲೇಕಿನ್ ಮಧುವನ್ ಕಿ ಕಥಾ ಕರ್ನೆ ಮೇ ಕೋಈ ಹಮಾರೇ ಬಾಧಾ ನಹೀಂ ಹೈ. ನಹೀಂ ಜಾಯೇಗಾ ತೋ ಕ್ಯಾ ಹುವಾ, ಪೂರೇ ಬ್ರಜ್ ಕಿ ಯಾತ್ರಾ 7 ದಿನ ಥೋಡಿ ಹೋ ಸಕ್ತಿ ಹೈ, ಕಥಾ ಸುನ್ನೆ ಮೇ ಕೋಈ ಇತರಾಜ್ ನಹೀಂ. ತೋ ಠೀಕ್ ಹೈ, ಮಧುವನ್ ಕಾ ಕಥಾ ಬತಾನೆ ಮೇ ಮೇ ಲಾಲಾಯಿತ್ ಕ್ಯೂ ಹೂ, ಕ್ಯೂಂಕಿ ಮಧುವನ್ ಮೇ 4 ಯುಗೋ ಕಿ ಕಥಾ ಹೈ, 4 ಯುಗಸ್. ಸತ್ಯಯುಗ ಮೇ ಕ್ಯಾ ಹುವಾ, ವಹಾಂ ಪರ್ ಧ್ರುವ ಜೀ ಆಯೇ, ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಕೆ ಆದೇಶ್ ಕೆ ಅನುಸಾರ ಧ್ರುವ ಜೀ ಆಯೇ. ತತ್ತಾತ್ ಗಚ್ಛಂ ಭದ್ರಂ ತೇ ಯಮುನಾಯಾ ಸ್ತಟಂ ಶುಚಿಹಿ, ಪುಣ್ಯಂ ಮಧುವನಂ ಯತ್ರ ಸಾನ್ನಿಧ್ಯಂ ನಿತ್ಯದಾ ಹರೇ. ಭಗವಾನ್ ಶುಕದೇವ್ ಜೀ ಸ್ವಯಂ ಕಹ ರೇ ಕಿ ಮಧುವನ್ ಮೇ ನಿತ್ಯ ಭಗವಾನ್ ಕಾ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಹೈ, ಹೇ ಧ್ರುವ್ ವಹಾಂ ಜಾವ್ ಔರ್ ಭಜನ್ ಕರೋ, ವಹಾಂ ಭಗವಾನ್ ಕಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೋಗಿ. ಹಾಂ, ತತ್ತಾತ್ ತತ್ ತಾತ್ ಗಚ್ಛಂ ತೇ, ವಹಾಂ ಚಲೇ ಜಾವ್, ಭದ್ರಂ ತೇ, ವೋ ಬಹುತ್ ಭದ್ರ ಔರ್ ಪವಿತ್ರ ಹೈ. ತೋ ವಹಾಂ ಚಲೇ ಜಾವ್, ಫಿರ್ ವಹಾಂ ಪರ್ ನಾರದ ಮುನಿ ಕೆ ವಿಸ್ತಾರ ಪೂರ್ವಕ ಆದೇಶ ಕೆ ಅನುಸಾರ ಧ್ರುವ ಜೀ ನೆ 6 ಮಹೀನೆ ತಪ್ ಕಿಯಾ ಹೈ. 6 ಮಹೀನೆ ಮೇ ತಪ್ ಕರ್ಕೆ ಪೂರಾ ದುನಿಯಾ ಕೋ ಹಿಲಾ ದಿಯಾ ಉಸ್ನೆ, ಪೂರಾ ಸಾಹಸ್ ಹೀ ರೋಕ್ ಲಿಯಾ ದುನಿಯಾ ಕಾ ಪೂರಾ. ಔರ್ ಐಸಾ ತಪ್ ಕಿಯಾ ಹೈ, ಸಬ್ ಲೋಗ್ ಬೈಠ್ ಜಾಯಿಯೇ, ಐಸಾ ತಪ್ ಕಿಯಾ ಹೈ ಕಿ ಭಗವಾನ್ ಸ್ವಯಂ ಉನ್ಕೋ ದೇಖ್ನೆ ಆಯೇ. ಸ್ವಯಂ ಕ್ಯೂರಿಯಸ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಕೇಮ್ ಟು ಸೀ. ಅಗರ್ ಆಪ್ಕೋ ಬೋರ್ ಹೋಗಿ ತೋ ಮೇ ಕಥಾ ಬಂದ್ ಕರ್ತಾ ಹೂ, ನಹೀಂ ನಾ. ಹಾಂ, ತೋ ವಿಶೇಷ ಬಾತ್ ಯೇ ಹೈ ಕಿ ಮಧುವನ್ ಮೇ ಭಗವಾನ್ ಕುತೂಹಲ ಸೇ ಆಯೇ, ಕೌನ್ ಹೈ ಯೇ ಬಾಲಕ್ ಇತ್ನಿ ತಪಸ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ಹೈ, ಉಸ್ಕೋ ದೇಖ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಭಗವಾನ್ ಸ್ವಯಂ ಆಯೇ. ಔರ್ ದರ್ಶನ್ ದಿಯಾ ತೋ ಉಸ್ಕಾ ಸುಂದರ್ ವರ್ಣನ್ ಹೈ. ತೋ ಏಕ್ ದಿಲಾ ಸತ್ಯಯುಗ ಕಿ ಹುಯಿ, ಧ್ರುವ ಜೀ ಕಿ ತಪಸ್ಯಾ, ಕ್ಷತ್ರಿಯ ಹೋನೆ ಪರ್ ಭೀ ಐಸಾ ತಪ್ ಕಿಯಾ ಉನ್ಹೋನೆ, ಭಗವಾನ್ ಕೋ ಖೀಚ ಲಿಯಾ ಅಪ್ನಿ ತರಫ್, ಫಿರ್ ಭಗವಾನ್ ನೇ ಐಸಾ ವರದಾನ್ ದಿಯಾ ಕಿ ಲೇ ಲೋ. ತೋ ಉನ್ಹೋನೆ ಕಹಾ ನಹೀಂ ನಹೀಂ, ಜೋ ಚೀಜ್ ಸೋಚ ಕರ್ ಮೇ ಆಯಾ ಥಾ ನಾ, ವೋ ಅಭಿ ಮೇರೆ ಮನ್ ಮೇ ಹೈ ಹೀ ನಹೀಂ. ಮತಲಬ್ ಉನ್ಹೋನೆ ಐಸಾ ಬತಾಯಾ ಕಾವ್ಯಮಯ ರೂಪ ಮೇ ಕಿ ಮೇ ಕಾಂಚ್ ಕೆ ಟೂಟೆ ಹುಯೆ ಟುಕಡೋಂ ಕೋ ಧುಂಟೆ ಧುಂಟೆ ಆಯಾ ಥಾ, ಉಸ್ ಸಮಯ ಲಗ್ತಾ ಥಾ ಕಿ ವಹೀ ಬೆಸ್ಟ್ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಆಪ್ಕೆ ರೂಪ ಮೇ ಮುಜೆ ಏಕ್ ಹೀರಾ ಮಿಲ್ ಗಯಾ ಹೈ, ಅಭಿ ಮುಜೆ ಉನ್ ಕಾಂಚ್ ಕೆ ಟುಕಡೋ ಮೇ ಕೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಹೀಂ ಹೈ. ಯಾನಿ ಜೋ ಅಟಲ್ ಅಡಲ್ ಸ್ಥಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಮೇ ಆಯಾ ಥಾ, ಉಸ್ ಮೇ ಮುಜೆ ಆಪ್ಕೋ ಪ್ರಾಪ್ತ ಕರ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ಕೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಹೀಂ. ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಹಮೇ ಕಬ್ ತಕ್ ಕಿಸ್ ವಸ್ತು ಮೇ ರುಚಿ ರಹತಿ ಹೈ, ಜಬ್ ತಕ್ ಉಸ್ಸೆ ಉಚ್ಚ ವಸ್ತು ನಹೀಂ ಮಿಲ್ತಿ ಹೈ ತಬ್ ತಕ್ ರಹತಿ ಹೈ, ಹೈ ನಾ. ಜಬ್ ಉಸ್ಸೆ ಉಚ್ಚ ವಸ್ತು ಮಿಲ್ತಿ ಹೈ ತೋ ನೀಚೆ ವಾಲ ವಸ್ತು ಆಕರ್ಷಕ ಥಿ, ಲೇಕಿನ್ ಅಭಿ ನಹೀಂ ಆಕರ್ಷಕ ವೋ, ಕಲ್ ಥಿ, ಆಜ್ ನಹೀಂ, ಆಜ್ ಉಸ್ಕೆ ಊಪರ್. ಬಚ್ಚೆ ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ಅಗರ್ ಆಪ್ಕೋ ಕೋಯಿ ಖಿಲೌನಾ ಛೀನ್ನಾ ಹೈ ತೋ ಛೀನ್ ಛೀನ್ ಕೆ ವೋ ಅಬ್ ನಹೀಂ ಲೇ ಸಕ್ತೆ, ವೋ ರೋತೆ ರಹೇಗಾ, ಐಸಾ ಪರೇಶಾನ್ ಕರೇಗಾ ಆಪ್ಕೋ. ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ, ಏಕ್ ಬೆಟರ್ ಖಿಲೌನಾ ಉಸ್ಕೋ ದಿಖಾನಾ ಹೈ, ತೋ ಫಿರ್ ವೋ ಗಂದಾ ಖಿಲೌನಾ ತುರಂತ ಫೇಂಕ್ ದೇಗಾ, ಉಸ್ಕೋ ಪಕಡೇಗಾ. ತೋ ಇಸ್ ತರಹ ಸೇ ಭಗವಾನ್ ಕಿ ಜಬ್ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹುಯಿ, ಲಗಾ ರೇ ಮೇ ತೋ ಬೇಕಾರ ಆದ್ಮಿ ಹೂ, ಐಸೆ ಫಾಲ್ತೂ ಚೀಜ್ ಕೆ ಲಿಯೇ ಭಗವಾನ್ ಕಿ ತಪಸ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ಹೂ ಮೇ, ಅಭಿ ನಹೀಂ ಚಾಹಿಯೇ ಮುಜೆ. ಫಿರ್ ಭಗವಾನ್ ಕಹತೆ ಹೈ ನಹೀಂ, ಫಿರ್ ಭೀ ಮೇ ಆಪ್ಕೋ ದೂಂಗಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ಲೋಕ ಕ್ಯಾ ಬೋಲೇಂಗೇ, ಜಿಸ್ಕೆ ಲಿ ತಪಸ್ಯಾ ಕಿಯಾ ಉಸ್ಕೋ ವೋ ದಿಯಾ ನಹೀಂ, ತೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕ್ಯೂ ಕರೇ, ಪತಾ ನಹೀಂ ದೇಂಗೇ ಕಿ ನಹೀಂ ದೇಂಗೇ. ತೋ ಜನ ಕಲ್ಯಾಣ ಕೆ ಲಿಯೇ ಮೇ ಆಪ್ನೇ ಜೋ ಮಾಂಗಾ ಥಾ ವೋ ಭೀ ದೂಂಗಾ, ಇಸ್ಲಿಯೇ ಆಪ್ ಇಸ್ ಜನನ್ ಮೇ ಜಿಯೋ, ಆಪ್ 36,000 ಸಾಲ ತಪ್ ಯಾ ಪರ್ ರಹನೆ ಕೆ ಬಾದ್ ರಾಜ್ಯ ಕರ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಆಪ್ ಧ್ರುವ ಲೋಕ ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಬನ್ ಜಾಓಗೆ. ಕುಚ ಲೋಗ್ ಸೋಚ ರಹೇ ಕಿ ಹಮಕೋ ಜಾನಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಉಠಕರ್ 40 ಜಾನೆ ಲಗೇ, ಜಾನಾ ನಹೀಂ ಹೈ, ಅಭಿ ಕಥಾ ಬಾಕಿ ಹೈ, ಫಿರ್ ಜಾನಾ ಹೈ ಕುಮುದ್ವನ್ ಕೋ. फिर उसके बाद में वहां पर एक मधुसूदन कुंड है, वो त्रेता युग में वहां पर लवणासुर को शत्रुघ्न ने मारा था। शत्रुघ्न कौन है? प्रभु राम के छोटे भाई है, लास्ट वन। लक्ष्मण को भक्त कहा है, भरत को भक्ततम कहा है, नहीं भक्ततर कहा है, और शत्रुघ्न को भक्तोत्तम कहा गया है। द ग्रेटेस्ट डिवोटी ऑफ द लॉर्ड, उसका मैं कभी बताऊंगा आपको। तो वो शत्रुघ्न ने मधुवन में अपना राज्य स्थापन किया राम जी के आदेश के अनुसार। वहां पर लवणासुर का आतंक था, उसको वहां पर लवणासुर को उन्होंने मारा। वहां पर द्वापर में, यहाँ पर मधुवन में सख्य लीला और श्रृंगार लीला है, भगवान के सखा वहाँ खेलते थे और भगवान ने वहाँ पर मधुवन में राधिका नाचे। कहते हैं वो इतना सुंदर गीत है जो हमने बचपन में फिल्म में सुना था, लेकिन वो सच है, वो रागदारी में बनाया हुआ गीत है, वो बहुत सुंदर। कहते हैं यहाँ पर कृष्ण को राधा रानी ने उंगली पकड़ पकड़ कर नचाया है। ये विशेषता है मधुवन की, कृष्ण की उंगली पकड़ पकड़ उनसे नाच करवाया है राधा रानी ने अपने निर्देश में। और सख्य लीला में क्या, कृष्ण भगवान यहाँ पर सखाओं के साथ खेलते थे। कहते हैं मधुवन में जब खेलते थे तो यशोदा जी, बहुत लंबा स्थान है ना नंदगांव, आज भी यहाँ से 70 किलोमीटर है, 70 नहीं ज़्यादा है, 80 किलोमीटर होगा। तो नंदगांव से जब यहाँ पर आते थे गाय चराने के लिए, तो मैया छाक भेजा करते। छाक का मतलब क्या होता है? बीच का खाना जो है सुबह कुछ भेजते थे साथ में खिला के, और बीच का खाना सखियाँ ढूंढ ढूंढ के आती थी और पैरों के निशान ढूंढ ढूंढ के कहाँ पर लीला कर रहे हैं वहाँ पर जाके पहुँचाते थे, और फिर बैठकर भोजन करते थे, उसको छाक कहते हैं, छाक लीला। तो कहते हैं यहाँ पर नंद बाबा, नंद रानी बहुत ज़्यादा छाक भेजा करती थी, और मधुवन भगवान का सख्य लीला करने का बहुत फेवरेट स्थान बन गया द्वापर में। श्रृंगार लीला में क्या हुआ, गर्ग सीता में वृंदावन खंड में कहा गया है कि यहाँ पर ऐसा रास रचाया है जो कहीं ने रचाया। कहते यहाँ पर ना कंप्लीट एग्जॉल्टेड म्यूजिकल कंसर्ट ऑर्गेनाइज किया गया। कैसे कि यहाँ पर 8 रागों में गायन किया गया, 8 रागों में गाते हुए नृत्य किया गया। कौन से राग है वो? कृष्ण ने यहाँ पर मुरली बजाई, श्री कृष्ण ने 8 रागों में गायन किया, नृत्य किया, भैरव, मेघमल्लार, दीपक, मालकंस, श्री राग और हिंडोल राग। डोंट वरी, इसका मैं आपको भेज दूंगा व्हाट्सएप पे। भैरव राग को गाने से चेतना आ जाती है, अभी सुन लो। मेघमल्लार से आनंद होता है और आकाश से वर्षा होती है, अकाल में भी हरि बोल। और दीपक राग से ज्योति, यानी हृदय में भी ज्योति और बाहर में भी ज्योति होती है। माल कंस गाने से, बहुत सुंदर मुझे पता चला, ये बहुत अच्छा लगा मुझे, माल कंस में गाने से भक्ति प्राप्त होती है। और माल कंस राग में हरे कृष्णा की धुन भी बनी हुई है, हम लोग भी गाते हैं। श्री राग में हम लोग भगवान को पुकारते हैं, हरे कृष्णा हा, ये जो राग है ये श्री राग है, इसमें भगवान को पुकारते हैं, इसमें सच्ची माता ने चैतन्य महाप्रभु को पुकारा है। तो श्री राग से कल्याण होता है और हिंडोल राग से भी आनंद होता है। तो भगवान ने सारे रातों का गायन किया, 8 ताल 3 ग्राम और 7 स्वर में वहां पर बहुत टेक्निकल रूप में यहाँ पर रास नृत्य किया गया। रासेश्वरी राधा, इन्होंने कृष्ण को उंगली पकड़ पकड़ कर यहाँ नचाया। तो कभी वो कहते हैं ना गल बहियाँ, कभी वो गले लगाती थी उनको, कभी हाथ पकड़ के नाचती थी, कभी उनके पीताम्बर और फरिया जो है वो हवा में उड़ते थे, और कभी पीताम्बर और उनका फरिया एक दूसरे में फंस जाते थे नृत्य करते समय। पीताम्बर और फरिया फहरे, उड़ उड़ जावे पीरो पटको, सारी ते लिपटाए। जो फेरा उड़ता था जाके सारी में लिपट जाता था, फेरा मतलब क्या, पीताम्बर, पीताम्बर उड़ उड़ के नाचते समय सारी में अटक जाता था, ऐसा सुंदर यहाँ पर वर्णन किया है। चलिए आप मधुबन के लिए, हाँ जा, चौथा युग है कलयुग। कलयुग में चैतन्य महाप्रभु मधुबन में आए हैं और उन्होंने संकीर्तन किया हुआ है, और भक्ति रत्नाकर नाम के ग्रंथ में इसका वर्णन आता है कि चैतन्य महाप्रभु आकर उन्होंने क्या किया। और चैतन्य महाप्रभु के बाद राधा रानी की सखी है चंपक लता, उसका अवतार है राघव पंडित। राघव पंडित ने आचार्य श्रीनिवास को इसकी यात्रा कराई थी। क्या कहते हैं उसमें, अहो श्रीनिवास ऐ देखो मधुबन, हे श्रीनिवास मधुबन का दर्शन करो, सर्व काम पूर्ण होए कोरिले दर्शन। मधुबन में स्मरण करने मात्र से भी सब इच्छाएं पूर्ण हो जाती है, बोलो मधुबन धाम की। इसको कहते हैं एक्सप्रेस कथा, क्योंकि अभी मैंने जैसे बोला तो कुछ लोग उठ गए, उनको लगा जाना है, अभी जाएंगे हम, ठीक है ना। तो सब लोग, हम लोग हाथ जोड़कर प्रणाम करते हैं मधुबन धाम को। शायद नहीं जा पाएंगे क्योंकि वहां पर बहुत लंबा है और पहाड़ पर मंदिर है ध्रुव जी का, ध्रुव टील है, ध्रुव टील, जिस टील पर बैठकर उन्होंने 6 महीने तपस्या किया था। और वो एक घाट है जहाँ पर नारद मुनि ने उनको कहा था कि आप इस घाट पर जमुना जी में नहाओ और यहाँ से पास में मधुना वहाँ पर तपस्या करो। तो वहाँ पर एक ध्रुव घाट है जहाँ पर ध्रुव घाट में ध्रुव जी ने स्नान किया था और वहाँ से जाकर ध्रुव मधुवन में जाकर टील पर बैठे थे और वहाँ पर ध्यान किया था, 6 महीने तप किया था और वहीं पर भगवान प्रकट हुए थे। तो वो उनका गौरव नहीं कर पाए क्योंकि क्षत्रिय है ना, उनको नहीं संस्कृत का ज्ञान है। तो भगवान देख रहे कि वो कोशिश कर रहे लेकिन वो बोल नहीं पा रहे, तो अपना शंख उनके माथे पर लगाया। माथे पर लगाते ही ऐसा एलोक्वेंस, ऐसी विद्वत्ता आई कि कविता और कविता के उच्च कविता के रूप में उन्होंने भगवान का गौरव किया। बोलो मधुबन धाम की जय, जय श्री राधे। श्याम।